The person you have called is speaking to someone else. You can wait or call again later.
आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता.
आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें.
हेलो,
गुड मॉर्निंग, दिस इज सानिया फ्रॉम एसपी वेल्थ. वी आर बेस्ड इन ठाणे. कैन वी टॉक फॉर